चलो बता देती हूँ, सच्चाई पेश ही कर देती हूँ फाइनली आपके लिए। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं आपके साथ है। मी तुम्हाला विचारलं होतं आपल्या गेम मध्ये की उरी हा जो मूवी आला होता ना त्याच्यातला तो लीड ऍक्टर कोण होता। जे करेक्ट आन्सर होतं ते होतं विकी कौशल। विकी कौशलला मी मेसेज सुद्धा केला होता आणि त्यांनी रिप्लाय सुद्धा केला होता। यार मैं तो मतलब सेवन्थ एकदम सेवन्थ क्लाउड पे थी कि जब उसने रिप्लाय किया मुझे व्हाट्सअप पे और जन्नी मला आन्सर दिले ना। आता त्यांचं मी नाव सांगते की दीक्षा आणि मोहिनी दोघींनी मला करेक्ट आन्सर सांगितलंय विकी कौशल आहे या फिल्म मध्ये। दोघींना सुद्धा कॉंग्रॅच्युलेशन्स। आणि इकडे एक कॉल मी आत्ता केला होता, मला व्हॉट्सअपवर मेसेज आला होता हाय म्हणून मग मी लगेचच डायल केला। कोण होतं त्या कॉलचं तिकडे बघूयात। कोण बोलतंय? आरजे मेघ बोलते मी। तुम्ही मेसेज केला होता आता हाय म्हणून।
मी वैभव मंगणारे।
ओके वैभव, काय करतोस तू?
मी आता अभ्यासाला बसलो होतो, गणित सॉल्व्ह करत, दहावीची एक्झाम।
ओके ओके, बरं कशी तयारी सुरू आहे तुझी आणि जे बाकीचे सगळे तुझ्यासोबत एक्झाम देणार आहेत त्यांना तू काय सांगशील?
आता अभ्यास तर आपला होणार नाही पण जेवढा अभ्यास झालेला आहे तेवढं रिव्हिजन करून टाकायचं सगळं।
अच्छा, म्हणजे नव्याने काही करायला जायचं नाही तर जे केलंय त्यालाच चांगलं करायचं।
नव्याने करायला गेलं तर विसरून जाईल ना सगळं।
एक्झॅक्टली। बरं तुला टेन्शन येतं का एक्झामचं?
नाही मी टेन्शन घेत नाही, माझ्या घरचे टेन्शन घेतात एक्झामचं।
अरे बापरे, घरचे टेन्शन घेतात, मग घरच्यांना काय सांगशील तू? बाकीच्या सगळ्या पेरेंट्सला काय सांगशील नांदेडच्या?
आता लेकर करायला त्यांच्याकडून अपेक्षा जास्त ठेवायची नाही, नंतर काही जास्त मार्क पडल्यावर मग आनंद समजा।
ओके ओके, ऑल द बेस्ट। म्हणजे तू हुशार आहेस म्हणून तुला जास्त टेन्शन येत नाही, पण बाकीचे जे सगळे आपले एक्झाम देणार आहेत ना स्टुडंट्स त्यांना नक्कीच टेन्शन येत असेल। सो तुझं असं एकदम चिल राहण्याचा काय फंड आहे बरं एक्झामच्या काळात?
मला जास्त राग आल्यावर मी जिरे खातो।
जिरे खातोस, हे काहीतरी नवीनच आहे। आणि एक्झाम्सचं वगैरे जर प्रेशर वाटत असेल तर त्याच्यासाठी तू काय करतोस? नाईस नाईस, थँक्यू सो मच कॉल केल्याबद्दल, थँक्यू। वैभवनी त्याचा प्रेशर रिलीज करायचा फंडा सांगितलाय आणि बरेचसे इकडे मेसेजेस येत आहेत, मी एक एक करून कॉल करते, काही कॉल लागत नाहीयेत, पण ज्यांच्याशी बोलणं होत आहे ना त्यांच्याशी बोलून छान वाटतंय। आणि सगळेच्या सगळेजण जे अभ्यास करतायत ना टेन्शन घेऊ नका इतकंच मी सांगेन आणि एक्झामसाठी ऑल द बेस्ट म्हणेन। तुम्ही सुद्धा मला मेसेज करू शकता जर का बोर्डाची एक्झाम देणार असाल तर। हाय म्हणून फक्त माझ्या व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे 9607007935 वर। स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो।